नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. फुडल्या 4 ते 6 म्हयन्या भितर एआय तंत्रगिन्यानाचो चडांत चड भलायकी मळार उपेग करपाची मोख भलायकी खात्यान दवरल्या अशी म्हायती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी मांडिल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताक दिशा दिवपी असो आधुनीक भारताचो रोडमॅप आसा अशें मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी व्यक्त केलां. गोंय पुलीस खात्यान आयोजीत केल्ली पुलीस महासंचालक आनी महानिरीक्षकांची राज्य पांवड्यावेली परिशद आयज पणजे हांगा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला जाली. गोंय शालांत मंडळान इयत्ता 9वेच्या दुसरे सत्र परिक्षे संबंदी घेतिल्ल्या एका म्हत्वपूर्ण निर्णयात मुखेल विशयांच्यो प्रस्नपत्रिका मंडळ स्वतः तयार करून शाळांक दितले अशें थारलां. आता पुराय खबरो. फुडल्या 4 ते 6 म्हयन्या भितर एआय तंत्रगिन्यानाचो चडांत चड भलायकी मळार उपेग करपाची मोख भलायकी खात्यान दवरल्या अशी म्हायती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. गोंयांत मार्च 2025 ते आतां मेरेन 20 लंग कॅन्सर पॉझिटिव्ह केशी सापडल्यात, जाल्यार आतां मेरेन वेगवेगळ्या 17 भलायकी केंद्रांनी तशेंच गोंय वैजकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलांत लंग कॅन्सरच्यो 1,08,474 जाणांनी एक्सरे स्क्रीनिंग केलां. जाल्यार ह्या चाचणेवरवी लंग कॅन्सर खातीर 1,650 दुबावीत गाठ मेळिल्ले दुयेंती आसा अशी म्हायती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. 2026 मेरेन अशा प्रकारची 2,00,000 उपचार घेवपी दुयेंतींची चाचणी एआय यंत्रणेचो वापर करून जातली अशें मंत्री राणे हांणी सांगलां. एआयच्या ह्या भलायकी सुविधे खातीर क्युअर एआय ह्या कंपनी कडे गोंय भलायकी खात्यान कबलात केल्या. जाल्यार 2027 मेरेन इस्रायलात तयार केल्ले भलायकी विशयक उपकरणांचो वापर करून बामोळे कॅन्सर हॉस्पिटल चालीक लागतले अशी म्हायती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. ह्या प्रकल्पाचो प्रधानमंत्र्यांचे कार्यालय शेगीत नियाळ घेता अशी म्हायती विश्वजीत राणे हांणी दिल्या.
We have been in a position to carry out x-rays and chest x-rays and check them for lung cancer. I think we have already completed 1,01,000 and odd screenings done of x-rays, which is one of the, it's a big sizable amount. And Goa is one of the first states in the country to initiate this and take it forward. We have also targeted that we will complete more than 2,00,000 x-ray screening for using artificial intelligence in trying to check more than 2,00,000 x-rays in the state of Goa by 2026 end.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी मांडिल्लो अर्थसंकल्प हो अभ्यासपूर्व तयार केल्लो असो व्यवहारीक देशाची प्रगती करपी लोकाभिमुख तशेंच विकसीत भारताक दिशा दिवपी असो आधुनीक भारताचो रोडमॅप आसा अशें मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी व्यक्त केलां. पणजे भाजप मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले. ह्या वेळार सीए जयराम खोलकार हाजीर आशिल्ले. ह्या अर्थसंकल्पात केल्ल्या वेगवेगळ्या तरतुदींचो गोंयांक तरेकवार मळार फायदो जातलोच, पूण खास करून नाल्ल आनी काजू पिकावळ ब्लू इकॉनॉमी खातीर केल्ल्या आर्थिक तरतुदींचो फायदो गोंयांक चड जातलो अशें दामोदर नायक हांणी म्हळां. आयकर कायदो, कर लाभ, एमएसएमई, सीमार्ट, सेमीकंडक्टर उत्पादन निर्मिती, तातूंतल्यान रोजगार संद तशेंच देशाची आर्थिक बाजू घटमूट दवरून भारताक विश्वगुरू करपाक मोख दवरपी हो अर्थसंकल्प जावन आसा अशें दामोदर नायक हांणी म्हणलां.
केंद्रीय अर्थसंकल्प जो झाला तो 2026-27 हो खरं म्हटल्यार एक व्यावहारिक आणि लोकाभिमुख आणि त्याचबरोबर देशाच्या प्रगती खातीर एक नवे पाऊल असा. युनियन बजेट 26-27 हे माननीय नरेंद्र मोदीच्या फुडारपणाखाल आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी जो संसदेन दवरलो ताचे स्वागत करतनाच बीन ही विकसित भारताचे स्वप्न जे आसा 2047 हाका एक दिशा दिवपा खातीर हो अर्थसंकल्प आसा.
गोंय पुलीस खात्यान आयोजित केल्ली पुलीस महासंचालक आनी महानिरीक्षकांची राज्य पांवड्यावेली परिशद आयज पणजे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला जाली. परिशदेत मुखेलमंत्र्यांनी दिवचल पुलीस स्टेशनाक 2025 वर्सा खातीर भारतातले उत्कृष्ट पुलीस स्टेशन म्हूण 5वे स्थान फावो जाल्ले खातीर प्रशस्तीपत्र भेटून उत्कृष्ट कामगिरी आनी भौशीक सेवेतल्या वचनबद्धतेची दखल घेतली. ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी पुलीस यंत्रणा मजबूत करपाच्या आनी तांत्रिक क्षमता वाडोवपाच्या उद्देशान 2 महत्वपूर्ण उपक्रमांचो शुभारंभ केलो. तातूंत सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणा खातीर E0 FIR मॉड्यूल आनी प्रिझम म्हळ्यार प्रोएक्टीव्ह रिस्क आयडेंटिफिकेशन अँड सर्वेलन्स मॅकॅनिझम इंटेलिजंट फ्युजन सेंटर हांचो आस्पाव आसा. या परिषदेक मुख्य सचिव डॉक्टर व्ही कांदवेलू, पुलीस महासंचालक आलोक कुमार, पुलीस महानिरीक्षक केशवराम चौरासिया, जिल्हाधिकारी, पुलीस अधीक्षक, खातेप्रमुख आणि वरिष्ठ पुलीस अधिकारी उपस्थित आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावल्यो खबरो. गोय शालांत मंडळान इयत्ता 9वेच्या दुसरे सत्र परिक्षे संबंधी घेतिल्ल्या एका महत्वपूर्ण निर्णयात मुखेल विषयांच्यो प्रस्नपत्रिका मंडळ स्वतः तयार करून शाळांक दितले अशें थारलां. हे पेपर शाळांनीच काढचे अशें आदी थारिल्ले. आता हो बदल फकत प्रशासकीय कारणाक लागून केला अशें मंडळान आपल्या अधिकृत परिपत्रकांत स्पष्ट केले. नव्या आदेशाप्रमाण भास, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यासारख्या कोर विषयांच्यो प्रश्नपत्रिका आता मंडळ स्वतः तयार करतले. तांच्या वाटपा संबंधी माहिती बेगीनूच जारी करतले अशें परिपत्रकांत म्हणला. हाका लागून पुराय गोंय राज्यातल्या इयत्ता 9वेच्या विद्यार्थ्यां खातीर एकूच दर्जाची आणि समान प्रश्नपत्रिका आसतली. आता शाळांक फकत कुशळटाय आधारित आणि शालेय पावण्यावेल्या अंतर्गत मूल्यांकन विषयांचे पेपर काढपाचे मर्यादित अधिकार उरल्यात. दुसरे वटेन ज्या विषयांनी शाळांक स्वातंत्र्य मेळ्ळां ताचेर मंडळाची बारीक नदर आसतली. शाळांनी तयार केल्ल्यो प्रस्नपत्रिका मंडळाच्या ब्लूप्रिंट आणि मानकाप्रमाण आसपाक जाय अशी खर शिटकावणी दिल्या. परीक्षेचो दर्जो तिगोवन दवरपा खातीर मंडळान एक खाशेली समिती तयार केल्या. ही समिती शाळांनी तयार केल्ल्या प्रस्नपत्रिकांची पुराय तपासणी करतले. पणजेत गोवा पुस्तक महोत्सव 2026 नॅशनल बूक ट्रस्ट NBT, भारत सरकार, गोय सरकार आणि समर्थ युवा फाउंडेशन हांणी जोड पालवान आयोजित केला. हो भव्य पुस्तक महोत्सव पणजेतल्या भाऊसाहेब दयानंद बांदोडकर मैदानात 4-8 फेब्रुवारी 2026 मेरेन नामनेच्या व्यक्तींच्या हाजिरेत जातलो. या महोत्सवाचे औपचारिक उक्तावण गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत करतले. या वेळार कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, NBTचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठे आणि हेर मानेस उपस्थित असतले. या महोत्सवाचे खाशेलपण म्हळ्यार 100 परस चढ प्रशासकांचे 200 स्टॉल हांगा आसतले. इंग्लिश, कोकणी, मराठी आणि हेर भारतीय भाषांतल्या पुस्तकांचो खजिनो वाचप्यांक मेळटलो. महोत्सवातल्या सगळ्या पुस्तकांचेर 10% सवलत दितले. सगळ्या नागरिकांक प्रवेश फुकट आणि महोत्सवाचो वेळ सकाळी 11-8 मेरेन आसतलो. तशेंच 5 दिसांच्या या महोत्सवात साहित्य, सिनेमा, इतिहास आणि अध्यात्म या मळावेले दिग्गज आसतले. हातूंत दिग्गज अभिनेतो आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, नामनेची अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सदानंद मोरे, नामनेचे विचारवंत आचार्य प्रशांत आणि फिल्म निर्माता चंद्रप्रकाश द्विवेदी आसतले. हे विशी उलयताना नॅशनल बूक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक हांणी म्हळे की
in DB Bandhavgarh Town, Panji, which is just across to the Kala Academy. The timings for the book fair will be from 11 o'clock till 8 p.m, which can be extended as per the requirement and the response of the people on there. May also increase the event. The entry for the entire event will be ticket-free. There won't be any charges for any activity to participate and attend, whether it's the literary session, whether it's the culture session, or the children events or competition.
गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या फोंडा विभागीय 14 वर्सा सकयल्या आंतरशालेय क्रिकेट सर्तींत AJD आल्मेदा हायस्कुलान जैत मेळयले. निमाणे मॅचींत ताणी खांडेपारच्या MIBK हायस्कुलाक 6 विकेटींनी हारयले. मडकयच्या मैदानाचेर ही मॅच जाल्ली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 21 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. फुडल्या 4-6 महिन्या भितर AI तंत्रगिन्यानाचो चडांत चड भलायकी मळार उपेग करपाची मोख भलायकी खात्यान दवरल्या अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी मांडिल्लो अर्थसंकल्प विकसीत भारताक दिशा दिवपी असो आधुनिक भारताचो रोडमॅप आसा अशें मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी व्यक्त केला. गोंय पुलीस खात्यान आयोजित केल्ली पुलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांची राज्य पावण्यावेली परिषद आयज पणजे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला झाली. गोंय शालांत मंडळान इयत्ता 9वेच्या दुसऱ्या सत्र परिक्षे संबंधी घेतिल्ल्या एका म्हत्वपूर्ण निर्णयात मुखेल विशयांच्यो प्रस्नपत्रिका मंडळ स्वतः तयार करून शाळांक दितले अशें थारलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.